पुष्कळ काळ अगोदर आदमेटात फोरो मराक सिलवातांग, ढोर ढंकर सुद्धा सिलवातांग, आगा लोट लवणिंग उसा सुद्धा सिलवाता। पेनून आवडे माता दान बनी किता, पेन फक्त हुकुम सीता, उजेड आई आणि उजेड आता, पुन्हा पेन येत रपो कोड भूमी आई दहान आता, पुन्हा पेन इता हिरवगार पंड सीवाल मराकाईन दहान आता, आप आपला पंड सियाना इतांग मराकाईन दहान आता, आणि हित भूमी मराकने पूर्ण व्यापी माही दहान आता, आगा नमुनातांग पिपेंग मेन जनावर हित नमुनातांग पेन सबून घडी किता, हित नमुनाता पेन सर्व घडी किता, पहिलो मान्यान घडी किसी वोन आदा मिंजेर फरोड सीता, आणि वोन खूप झोप सीता, आदा मेणतोर आणि वोना पाटीता बोका तणसी वैलो बनी किता, पेन अदेन आदामुनसाठी मदत कियांसाठी सीतोर, आदाम अदेन हवा फरोड सीतोर, परमेश्वर पेन आदाम आणि हवातून एदन बगीचात रपो अदेना मशागत आणि राखण कियांसाठी इरतोर, आसके पेन आदामाने इतोर निम्मे बगीचाता बदे पण तीन, पण जे चांगलो वाईटना ज्ञान सिवाल पंडित तीन मा, परंतु उंदे नेटी सैतान तरासना रूप येतची वाता, सैतान हवाबाई नितोर हित पंडित तिनांसाठी खूप चांगली म्हणता, हवाबाई वोना केसता, सैतान अदेन फसी किसी अदेन तीनले लायकितोर, हादे पंडी आदामून सुद्धा तीनले लायकिता, तवा वोरांग कडक उघडे मातांग, पेन बगीचात रपो तिरे नेके वोन आवाज वोरकून केंजावाता, आजके पेन इता निमेट बगा म्हणतीठ, आदम उत्तर सीतोर, देवा नना उघडो म्हणतोन नाक वर्रे वस्सेर, परमेश्वर इतोर निकून जे पंडितीन मा इंजर वेहतोन हात पंडिने मे तिती का, आदम इतोर होय महाराजा नाकून जे निम्मे वैलो सीती हात नाक तिनले लायकिता, पेन हवाबाई नितोर ने मे हित बताल किती, परमेश्वर इतोर नावाज्ञा निमे पाडी की माचिन इंजेर निमे कांडिन जन्म सी की निक त्रास आयार दुःख आयार तरी निवा जीवा मारसोन फोरो मनार, आणि वोर नी फोरो अधिकार गाजी किनूर, पेन अदे नितोर निवासाठी हित भूमीतून सराप वाता, निमेट कष्ट किसी सारी तिनकीट पुन्हा निमेट आणखी तोडीतून मिरे माकीट, नंतर पेन आदाम आणि हवाबाईन बगीचातल बाहेर तणतोर, हां नावे सोपत्यालीर आपण सुद्धा आदाम आणि हवा धात म्हणतात, नेण सुद्धा पेन दाज्ञा माने मायोम, पेंदून आवडे मायोम इतां खूप गोष्टीं किंतोम, नेण शिक्षा आयवाल परंतु पेन आपला परो लाड कितोर, अदेनसाठी पेन येशून ही दुनिया ते रोहतोर, वोना जवळ तिरसी बायांसाठी आणि पापताल मुक्त कियांसाठी येशून जर स्वीकार किते के आपण सातुरतेरे पुन्हा जिवंत आणेल, कारण म्हणजे जे शिक्षा नेण माकूम आयले पाहिजे मत्ता आद शिक्षा येशू स्वतः भोगे मातोर, नेण येशूना स्वीकार किमट वोर नेण मदत कियांसाठी येशून रोहतोर, अदेनसाठी धन्यवाद सिमट विश्वास इराट आणि आज्ञा पाळी किमट।